गर्भ जेव्हा मातेच्या उदरात वाढत असतो तेव्हा मातेच्या शरीरात आणि मनात निर्माण होणारी प्रत्येक संवेदना ही त्याच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाशी मातेनी जर संवाद साधला तर बाळाची वाढ उत्तम रीतीने होण्यास खूप मदत होते. आई हे त्या जीवाचं सर्वस्व असतं. आईबरोबरचा रोजचा संवाद हा त्या जीवाला नवचैतन्य, आपुलकी, आश्वासन, उत्साह हे सगळं देत असतो. गर्भावस्थेत असताना अभिमन्यूनी चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान आत्मसात केल्याची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एका आईनी आम्हाला तिचा अनुभव सांगितला. 7 महिन्याचं बाळ पोटात असताना ती आई जेव्हा भजन किंवा गाणं म्हणायला बसायची तेव्हा पोटात बाळाची खूप हालचाल व्हायची. जणू काही ते बाळ आनंदाने उड्या मारतंय. आज ते बाळ म्हणजे ती मुलगी मोठी झालीये आणि अतिशय गोड आवाजात ती गाणं गाते आणि संगीताचीही उत्तम जाण त्या मुलीला आहे. सांगायचा मुद्दा हा की गर्भावस्थेत असताना आपण जे जे संस्कार त्या बाळावर करू ते अतिशय उत्तम रीतीने ग्रहण केले जातात आणि त्याचा निश्चित असा परिणाम बाळाच्या जन्मानंतर दिसू शकतो. या सीडीमध्ये बाळाशी संवाद साधण्यासाठी आणि त्याच्यावर योग्य संस्कार करण्यासाठी 3 सत्रामध्ये रचना केली आहे. आमचा असा सल्ला आहे की या 3ही सत्रातल्या गोष्टी मातेंनी पूर्ण 9 महिन्याच्या काळामध्ये ऐकायच्या. पण वेळेअभावी जर एखाद्या मातेला ते शक्य नसेल तर 3 महिन्यांच्या एका खंडामध्ये यातलं त्या त्या ट्रायमेस्टरशी किंवा त्या त्या विभागाशी निगडीत असणारं सत्र तरी मातेंनी जरूर ऐकावं.